कथा एका महान शिक्षण तपस्वीची. कैलासवासी आप्पा पेंडसे यांच्या जीवनाचा आणि चरित्राचा मागोवा आपण घेतो आहोत. 1960 सुमाराला अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात रशिया आणि अमेरिका या दोन महासत्तांमध्ये चढाओढ चाललेली होती. रशिया काकणभर सरस होता, आघाडीवर होता, त्यामुळे चिंतित झालेली अमेरिका विचार करत होती की विविध प्रकारच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत पुढे जाण्यासाठी आपण काय करायला हवं. त्यावेळी तिचं लक्ष शिक्षणाकडे वळलं. ज्यांच्याजवळ बुद्धी आणि प्रतिभेच्या मोठ्या भराऱ्या घेण्याची क्षमता आहे अशा युवक युवतींचं शिक्षण इथपासून सुरुवात करायला हवी. ज्यावेळी अमेरिकन शाळांच्या मुख्याध्यापकांना असा प्रश्न पडला होता की विशेष बुद्धिप्रतिभेचे म्हणजे गिफ्टेड विद्यार्थी विद्यार्थिनी कसे ओळखायचे, गिफ्टेड कोणाला म्हणायचे, त्यावेळी आप्पांनी अशा मुलांकरता विशेष शिक्षण देणारी शिक्षण संस्था निर्माण केली हे त्यांचं द्रष्टेपण आहे. शिक्षणासंबंधी त्यांची काय कल्पना होती? केवळ पाठ्यपुस्तकांचं शिक्षण म्हणजे शिक्षण नव्हे. विद्यार्थी शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक अशा सर्व प्रकारच्या शक्तींनी संपन्न होईल अशी जी रचना त्याला शिक्षण म्हणायचं. भारताच्या आर्थिक, औद्योगिक, शेतकी, शैक्षणिक, वैज्ञानिक, शासकीय, तांत्रिक, सैनिकी अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये श्रेष्ठ चारित्र्याचे आणि कणखर राष्ट्रीय वृत्तीचे नेते आज पुरेशा प्रमाणावर उपलब्ध नाहीत. म्हणून सर्वंकष नेतृत्वाची धुरा आपापल्या क्षेत्रात स्वीकारतील आणि राष्ट्राच्या हाकेला ओ देतील असे युवक युवती शिक्षणातून निर्माण व्हायला हवेत. आपली उगवती पिढी ही राष्ट्राची अमोल संपत्ती आहे. या पिढीच्या निसर्गप्राप्त कुशाग्र बुद्धिमत्तेला आवश्यक त्या अन्य गुणांची आणि साधनांची जोड मिळाली तर असं सर्वंकष नेतृत्व विकसित होऊ शकेल. आपल्या मुलांचा व्यक्तिविकास व्हायला पाहिजे असं आपण म्हणतो. व्यक्तिविकसन करणं म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये विशेष गुणसंपदा निर्माण करणं. या गुणसंपदेमध्ये सदाचार, सत्प्रवृत्ती, अभ्यासशीलता, उद्योगप्रियता, राष्ट्रीय प्रेरणा, उज्ज्वल भारतीय संस्कृतीचा अभिमान, स्वावलंबन, उत्स्फूर्ती संपन्नता म्हणजे इनिशिएटिव्ह, अंतःप्रेरणा म्हणजे इंट्युशन, संघटन चातुर्य इत्यादी चारित्र्य गुणांचा अंतर्भाव होतो. हे गुण आपल्या मुलांच्यामध्ये विकसित करून स्वतःवरच्या राष्ट्रीय ऋणाची जाणीव त्यांच्या मनामध्ये सदैव स्फुरत राहील अशी शिक्षणाची रचना पाहिजे. अशी शिक्षण रचना निर्माण करण्यासाठी प्राचीन भारतीय शिक्षण प्रणाली आणि जगातील प्रगत देशांमधून शैक्षणिक कल्पना आणि प्रणाली यांचा तुलनात्मक अभ्यास केला पाहिजे. त्या अभ्यासातून भारताच्या दृष्टीने योग्य ती शैक्षणिक पद्धत स्वीकारून प्रयोगशील राहून आपल्या प्रतिभेतून आपली शैक्षणिक रचना सिद्ध केली पाहिजे. ज्ञानप्रबोधिनीत वय वर्षे 12 सुमाराला विद्यार्थ्याला विद्याव्रत संस्कार दिला जातो. शिक्षण पूर्ण होईपर्यंत आणि नंतरही सर्व व्यसनांपासून दूर राहून एकाग्र चित्ताने शरीर मन बुद्धीच्या सर्व शक्तींचा मी विकास करीन आणि त्या विकसित शक्ती समाजाच्या आणि राष्ट्राच्या कारणी लावीन असा संकल्प विद्यार्थी आणि विद्यार्थिनी करतात. हा संस्कार सर्व जाती आणि धर्मसंप्रदायातील विद्यार्थी विद्यार्थिनींकरता योजला जातो. विद्याव्रताचं हे नातं आयुष्यभरासाठी असतं. विद्यार्थ्यांच्या केवळ शालेय शिक्षणाच्या कालावधीत नव्हे तर त्यांच्या महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय शिक्षण कालातही आणि त्यानंतरही त्यांच्या राष्ट्रीय स्फूर्तीचा झरा अक्षुण्ण राहावा, त्यातून राष्ट्र घडणीची वाटचाल करण्याची प्रेरणा विद्यार्थ्याच्या मनात उत्पन्न व्हावी असं वातावरण असलं पाहिजे. नेतृत्व विकसन, व्यक्तिमत्व विकसन, शिक्षण प्रणालीची निर्मिती यांचा हेतू स्वदेशात विचार प्रबोधन आणि कार्य प्रबोधन व्हावं, देशाचा कायापालट व्हावा, येथल्या लोकजीवनात नव्या प्रेरणेचा संचार व्हावा असा आहे. आप्पांच्या या मांडणीवरून ध्यानात येईल की आप्पांनी शिक्षणापासून, विशेषत बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या शिक्षणापासून, नेतृत्व विकसनापासून प्रारंभ केला आणि संपूर्ण राष्ट्राचं जीवन संघटित, चैतन्यपूर्ण करण्याची मनीषा बाळगली. ते म्हणत, वी स्टार्ट विथ द गिफ्टेड बट वी डू नॉट एंड विथ द गिफ्टेड, वी वॉन्ट टू रीच द लास्ट मॅन ऑन द लॅडर. म्हणजे बुद्धिमान विद्यार्थ्यांपासून सुरुवात केली तरी त्यांच्या बुद्धिशक्तींचा उपयोग समाजातल्या दरिद्री, वंचित, पीडित अशा उपेक्षित माणसांपर्यंत पोहोचायला हवा. प्रबोधिनीतील सर्व उपक्रमांची रचना हे सूत्र लक्षात ठेवून केली जाते, त्यामुळे देशात कुठेही संकट येवो, आपत्ती येवो, मग ती निसर्गनिर्मित असेल किंवा मानवनिर्मित असेल, तिथे तिथे मुलांनी धावून गेलं पाहिजे असा संकेत आहे. कोयनेच्या भूकंपात खचलेल्या धरणाच्या परिसरातील गावांमधल्या लोकांपर्यंत हे विद्यार्थी प्रथम पोचले. आंध्रच्या वादळात 10वी 11वीच्या विद्यार्थ्यांनी पुरात फुगलेली शवं खांद्यावरून वाहून नेली आणि त्यांना अग्नी दिला. त्यांच्यात अग्रभागी आप्पांचे वारस डॉक्टर गिरीश श्रीकृष्ण बापट होते. बिहारच्या भूकंपात शालेय विद्यार्थ्यांपासून प्रौढांपर्यंत सर्वांनी अपरंपार कष्ट करून मोडलेली गावं पुन्हा मांडली आणि 1993च्या दक्षिण मराठवाड्यातल्या भूकंपानंतर उद्ध्वस्त क्षेत्रांमध्ये उमेद आणि उभारी उत्पन्न करत हराळीचं शेती आणि शिक्षणाचं तीर्थ उभं राहिलं. आप्पा म्हणत की देश उभारणीसाठी केवळ एकच अखिल भारतीय संघटना पुरणार नाही, तर परस्पर पूरक काम करणाऱ्या 25 संघटना उभ्या राहिल्या तर या भारत देशाचं रूप पालटू शकेल.